आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारगिलमध्ये आपण केवळ युद्धच जिंकलं नसून सत्य संयम सामर्थ्याचं उदाहरण जगापुढे ठेवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। प्राचीन वस्तूंची तस्करी आयात निर्यात आणि बेकायदेशीर आदानप्रदान रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात विशेष करार। महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशवर 10 गडी राखून मात करत भारताची अंतिम फेरीत धडक। आणि शेअर बाजारात सलग 5 सत्रांमधली घसरण थांबवत सेन्सेक्सची 1293 अंकांची उसळी, निफ्टीचा नव्या उच्चांकाला स्पर्श। कारगिलमध्ये आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। 25व्या कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री मोदी यांनी आज लडाखमधल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि कारगिल युद्धात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली, त्यावेळी ते बोलत होते। कारगिल युद्धात असत्य आणि दहशतीला सत्यापुढे हार पत्करावी लागल्याचं ते म्हणाले। प्रधानमंत्र्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं लडाखमधल्या शिंकून ला बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंगस्फोटही केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या सशस्त्र बलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांना आदरांजली वाहिली आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली अर्पण करून झाली। गेल्या 6 वर्षात 16,83,00,000 नवीन रोजगार निर्माण झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज संसदेत दिली। या 6 वर्षाच्या कालावधीत देशात एकूण रोजगारात 35% वाढ झाली असल्याचं त्यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं। लोकसभा आणि राज्यसभेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा झाली। लोकसभेचं कामकाज आज 2024-25 अर्थसंकल्पावरच्या चर्चेनं सुरु झालं। चर्चेत भाग घेताना भाजपचे जुगल किशोर म्हणाले की हा अर्थसंकल्प आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा असून तो जनतेसाठी फायद्याचा ठरेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सरकार देशाला स्वावलंबी बनवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचं पंचायती राजमंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले। हा अर्थसंकल्प बिहार आणि आंध्र प्रदेश केंद्रित असल्याचा विरोधकांचा दावा त्यांनी फेटाळून लावला। केंद्र सरकार हरियाणामधल्या प्रलंबित प्रकल्पांना महत्व देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे जयप्रकाश यांनी केला। शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत मूल्यांचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले, सरकारने या मुद्द्याचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, मात्र अनेक शेतकरी संघटनांना त्यामधून वगळण्यात आलं आहे। अर्थसंकल्पात हिमाचल प्रदेशला सहाय्य केल्याबद्दल भाजपाच्या कंगना रनौत यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले। हा अर्थसंकल्प युवा महिला शेतकरी आणि गरिबांच्या फायद्याचा नसल्याचं आम आदमी पार्टीचे गुरमीत सिंह म्हणाले। महागाईने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता दूर करण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरल्याची टीका शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी केली। कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरात माहिती दिली की 2018 या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत देशाच्या उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त झालेल्या 661 न्यायाधीशांपैकी 21 न्यायाधीश अनुसूचित जमाती प्रवर्गातले, 78 इतर मागासवर्ग आणि 499 न्यायाधीश खुल्या प्रवर्गातले आहेत। उच्च न्यायालयामधल्या न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सामाजिक विविधता असावी यासाठी उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींनी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिला प्रवर्गातल्या पात्र उमेदवारांचा विचार करावा अशी विनंती सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची नियुक्ती भारतीय राज्यघटनेनुसार होत असून त्यामध्ये कोणत्याही जाती अथवा वर्गाच्या व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। राज्यसभेचं कामकाज आज केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चर्चेनं सुरु झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केवळ अल्पकालीन लोकानुनयी निर्णय घेतले नसून मध्यम आणि दीर्घकालीन विचारांवर काम केल्याचं वायएसआरसीपीचे एस निरंजन रेड्डी यांनी सांगितलं तर हा अर्थसंकल्प लोकविरोधी आणि संघराज्यविरोधी असल्याचा आरोप सीपीआयचे सदस्य पी संतोष कुमार यांनी केला. प्राचीन वस्तूंची तस्करी आयात निर्यात आणि बेकायदेशीर आदानप्रदान रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांमध्ये आज एक विशेष करार झाला. अशा प्रकारचा सांस्कृतिक मालमत्ता करार भारतानं अमेरिकेबरोबर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा करार ऐतिहासिक असून त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांमधली भागीदारी दृढ होईल असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी बातमीदारांना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या संघाला निर्धारित 20 षटकात 8 बाद 80 धावा करता आल्या. भारतीय संघाकडून रेणुका सिंग आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. भारतीय संघानं अवघ्या 11 षटकात 83 धावा करून बांगलादेशवर 10 गडी राखून विजय मिळवला. भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना हिनं 39 चेंडूत 55 तर शेफाली वर्मानं 26 धावा केल्या. पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज होत असून भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11 पॅरिसमधल्या सीन नदीच्या किनाऱ्यावर या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आयोजित परेडमध्ये भारताचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरथ कमल करणार आहेत. सलग 5 सत्रांमधल्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज तेजीचा जोर राहिला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज तब्बल 1,293 अंकांची उसळी घेतली आणि तो 81,333 अंकांवर बंद झाला. बाजार बंद होण्यापूर्वी झालेल्या खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं आज 24,861 अंकांचा नवा उच्चांक नोंदवला. मात्र तो नंतर थोडा खाली आला. दिवसअखेर 429 अंकांची वाढ नोंदवत 24,835 अंकांवर बंद झाला. आसाममधल्या चारैदव मोईदम या स्थळाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे. जागतिक वारसा समितीनं नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेतला. मोईदम हे आसामच्या अहोम राजघराण्याशी संबंधित असणारं 700 वर्ष जुनं स्थापत्य आहे. गौरवशाली अहोम राजवटीचं प्रतीक असणाऱ्या मोईदम या स्थळाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. यामुळे महान अहोम संस्कृतीबद्दलची जिज्ञासा वाढेल असा विश्वास त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केला. नीती आयोगाची 9वी नियामक मंडळ बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. विकसित भारत ऍट 2047 अशी यावर्षीची संकल्पना असून भारताला विकसित राष्ट्र बनवणं या ध्येयावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सुधारित औद्योगिक जमीन वाटप धोरणाला आज मंजुरी मिळाली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत 2021-30 या कालावधीसाठीच्या धोरणाला मंजुरी मिळाली. यामुळे जमीन वाटपाची प्रक्रिया सोपी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिलमध्ये आपण केवळ युद्धच जिंकलं नसून सत्य संयम सामर्थ्याचं उदाहरण जगापुढे ठेवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. प्राचीन वस्तूंची तस्करी आयात निर्यात आणि बेकायदेशीर आदानप्रदान रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात विशेष करार. महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशवर 10 गडी राखून मात करत भारताची अंतिम फेरीत धडक आणि शेअर बाजारात सलग 5 सत्रांमधली घसरण थांबवत सेन्सेक्सची 1,293 अंकांची उसळी. निफ्टीचा नव्या उच्चांकाला स्पर्श. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.